नमस्कार. आज आपण एका म्हणायला गेलं तर खळबळजनक आरोपावर बोलणार आहोत. मुंबईच्या कांदिवलीतला एक डान्स बार आणि त्याचं कनेक्शन थेट एका मंत्र्यांच्या कुटुंबाशी जोडलं जात आहे.
हो, आणि ही माहिती आपल्याला मिळाली आहे ज्येष्ठ पत्रकार उन्मेष गुजराती यांच्या स्प्राउट्स न्यूजमधून. त्यांचा एक विशेष वृत्तांत आहे यावर.
बरोबर. तर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत अनिल परब. त्यांनी विधान परिषदेत दावा केलाय की कांदिवलीमध्ये सावली नावाचा एक डान्स बार आहे
आणि तो बार त्यांच्या म्हणण्यानुसार राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई म्हणजे ज्योती रामदास कदम यांच्या नावावर चालवला जातोय.
हे कधी उघड झालं म्हणजे अधिवेशनात?
हो, महाराष्ट्राचं जे पावसाळी अधिवेशन होतं त्याच्या शेवटच्या दिवशी हा आरोप करण्यात आला.
परब यांनी काही पुरावे म्हणजे कागदपत्र वगैरे सादर केली?
हो, केली आहेत. आणि त्या कागदपत्रांनुसार बारचा जो परवाना आहे तो मंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावावर आहे.
म्हणजे थेट संबंध आला मग एका अशा उद्योगाशी ज्यावर राज्यात बंदी आहे, हे कसं काय शक्य आहे?
आणि नेमका हाच कळीचा मुद्दा आहे, नाही का? म्हणजे राज्यात डान्स बार बंद आहेत, निदान कागदोपत्री तरी, मग एका मंत्र्याच्या आईच्या नावानं बार कसा चालवला जाऊ शकतो? हा मोठा प्रश्न आहे.
यात अजून एक गोष्ट आहे. 30 मे 2025 ची गोष्ट आहे ही. मुंबई पोलिसांनी समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत यात सावली बारवर धाड टाकली होती म्हणे.
अच्छा, आधी कारवाई झाली होती म्हणजे?
हो, तेव्हा तिथे 22 बार गर्ल्स होत्या, 22 ग्राहक आणि 4 कर्मचारी. सगळ्यांना ताब्यात घेतलं होतं. ग्राहकांवर तर पंचनामा करून गुन्हा पण दाखल केला होता.
अरे बापरे, म्हणजे कारवाई होऊन सुद्धा बार सुरू होता?
तेच तर. हा प्रश्न पडतो की कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला, तरी बार सुरू कसा राहिला?
हेच तर अनाकलनीय आहे. म्हणजे एकतर कायद्याच्या अंमलबजावणीत काहीतरी गडबड आहे, किंवा मग काय म्हणतात त्याला, काही वेगळे संबंध आहेत का?
यात सगळ्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी विधान परिषदेत तो मुद्दा मांडला आणि तो पण खूप भावनिक आणि नैतिक होता.
काय म्हणाले ते नक्की?
ते म्हणाले की एकीकडे तुम्ही बहिणींकडून आशीर्वाद घेता आणि दुसरीकडे इतरांच्या आया बहिणींना बारमध्ये नाचायला लावता. त्यांनी तर या परिस्थितीला लज्जास्पद म्हटले आणि महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चाललाय की काय अशी चिंता पण व्यक्त केली. त्यांची मागणी तर स्पष्ट आहे, मंत्री कदमांचा राजीनामा.
तात्काळ राजीनामा मागितलाय त्यांनी. आणि हे आव्हान फक्त कदमांपुरतं नाही आहे बरं का. परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा कारवाई करा असं आव्हान दिलंय.
मग सभागृहात तर खळबळ उडाली असणार.
हो ना, दोन्ही सभागृहांमध्ये बरीच चर्चा झाली यावर. आता सरकारवर दबाव खूप वाढलाय कारवाईसाठी. आणि आता स्प्राउट्स न्यूज इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे SIT या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करते.
SIT चौकशी म्हणजे पोलीस चौकशीपेक्षा वेगळी?
यात मालकी, परवाने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात काही राजकीय लागेबांधे आहेत का हे सगळं तपासलं जाईल. SIT ची चौकशी अधिक गंभीर मानली जाते.
म्हणजे आता सगळ्यांचं लक्ष या SIT चौकशीकडे असणार आहे की नक्की काय बाहेर येतंय?
अगदी बरोबर. आता कळीचा मुद्दा हाच आहे की सरकार कसं प्रतिसाद देतं. म्हणजे निष्पक्षपातीपणे कारवाई करेल की आपल्याच मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल. कारण याचा परिणाम थेट सत्ताधारी आघाडीच्या प्रतिमेवर होणार आहे आणि लोकांचा कायद्यावरचा विश्वास त्याचं काय त्याचीही एक प्रकारे कसोटीच आहे.
खरंय. तर एकंदरीत हे प्रकरण आता खूप गंभीर वळणावर आहे. आरोप झाले, जुनी पोलीस कारवाई समोर आलीये, आता SIT चौकशी पण सुरू झालीये. याचे राजकीय परिणाम काय होतात, सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणं आता महत्वाचं ठरेल महाराष्ट्रासाठी.
हो नक्कीच. आणि श्रोत्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगते, आजच्या आपल्या या चर्चेचा मूळ संदर्भ होता ज्येष्ठ पत्रकार उन्मेष गुजराती यांचा. त्यांच्या स्प्राउट्स न्यूज या इंग्रजी वृत्तपत्रातील शिवसेना MLA एक्सपोजेस कांदेवाली डान्स बार अंडर मिनिस्टर कदम्स मदर्स नेम हा लेख.
हो, आणि ह्या चर्चेचं जे ऑडिओ रूपांतरण आहे ते केलं आहे विक्रांत पाटील News 360 रिसर्च यांनी.
आणि श्रोत्यांना जर अशाच ऑडिओ निर्मितीमध्ये रस असेल किंवा गरज असेल तर विक्रांत पाटील यांच्याशी 8208751958 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधता येईल.
अगदी. आणि जर तुमच्या काही समस्या असतील, तक्रारी असतील किंवा अशा काही बातम्या ज्या इतर ठिकाणी प्रसिद्ध होत नाहीत तर तुम्ही स्प्राउट्स न्यूजचे संपादक उन्मेष गुजराती यांच्याशी थेट संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आहे 9322755098.
नक्कीच. तर आज आपण इथेच थांबूया.
हो,
पुन्हा भेटूया स्प्राउट्स न्यूजमधल्या अशाच एखाद्या खळबळजनक आणि स्फोटक शोधपत्रकारितेवर आधारित नव्या चर्चेसह.